पहिला शमुएल अध्याय सात। यावरून किर्यात यारीमकर आले व त्यांनी परमेश्वराचा कोष नेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी ठेवला आणि परमेश्वराच्या कोशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र एलाजार यास पवित्र केले। किर्यात यारीम येथे कोष नेऊन ठेवल्यास बहुत काळ लोटला, म्हणजे 20 वर्षे निघून गेली। त्यानंतर सर्व इस्रायल लोक परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले। तेव्हा शमुएलाने अवघ्या इस्रायल लोकास सांगितले, तुम्ही मनपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोथ्यास दूर करा आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हास पलिष्ट्यांच्या हातातून सोडविल। मग इस्रायल लोक बालदेव व अष्टारोथ यास दूर करून केवळ परमेश्वराची उपासना करू लागले। शमुएल म्हणाला, सर्व इस्रायल लोकास मिस्पात जमा करा, म्हणजे मी तुम्हासाठी परमेश्वराची प्रार्थना करीन। तेव्हा ते मिस्पात जमा झाले व त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतिले व त्या दिवशी उपास करून ते म्हणाले, आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे। त्यासमयी शमुएल मिस्पात इस्रायलाचा न्याय इन्साफ करीत असे। इस्रायल लोक मिस्पात जमा झाले आहेत हे पलिष्ट्यांनी ऐकले, तेव्हा त्यांचे सरदार इस्रायल लोकांवर चढाई करून आले। हे ऐकून इस्रायल लोकास पलिष्ट्यांची भीती पडली। इस्रायल लोक शमुएलास म्हणाले, आमचा देव परमेश्वर याने आम्हास पलिष्ट्यांच्या हातातून सोडवावे म्हणून त्यांची काकळूत करण्यास विसंबू नका। मग शमुएलाने एक दूध पिते कोकरू घेऊन व त्याचा परमेश्वरास निशेष होम करून इस्रायलासाठी परमेश्वराची आराधना केली व ती परमेश्वराने ऐकली। शमुएल होमार्पण करीत असताना पलिष्टी इस्रायलांशी लढावयास जवळ येऊन ठेपले। त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ट्यास घाबरे केले आणि इस्रायलापुढे त्यांचा मोड झाला। इस्रायल लोकांनी मिस्पातून बाहेर पडून पलिष्ट्यांचा पाठलाग केला आणि ते बेथ कारापाशी पोचत तोपर्यंत त्यास ते मार देत गेले। मग शमुएलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबन एजर हे नाव देऊन म्हटले की येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे। या प्रकारे पलिष्टी पराजित झाल्यावर ते पुन्हा इस्रायलाच्या मुलखात आले नाहीत आणि शमुएलाच्या सगळ्या हयातीत परमेश्वराचा हात पलिष्ट्यांवर होता। एक्रोनापासून गतपर्यंत जी नगरे पलिष्ट्यांनी इस्रायलापासून घेतली होती ती पुन्हा त्यांच्या ताब्यात आली आणि त्यांच्या आसपासचा प्रदेशही इस्रायलाने पलिष्ट्यांच्या काबूतून सोडविला। त्यासमयी इस्रायल व अमोरी लोक यांच्यात स्वस्थता होती। शमुएलाने आपल्या आयुष्यभर इस्रायलाचा न्याय इन्साफ केला। तो वर्षानुवर्ष बेथेल, गिलगाल व मिस्पा या सर्व ठिकाणी फेरी करून इस्रायलाचा न्याय इन्साफ करीत असे। तो रामा येथे परत येत असे, कारण तेथे त्याचे घर होते। तेथे तो इस्रायलाचा न्याय इन्साफ करी। तेथे त्याने देवाप्रित्यर्थ एक वेदी बांधली